रत्नागिरी जिल्ह्याच्या देवरुख शहरापासून किमान 16 किलोमीटर अंतरावर व मारळगावापासून किमान 4 किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात आणि सह्याद्रीच्या कुशीत चारी बाजूंनी नटलेल्या वनश्रीचा आस्वाद घेत घनदाट अरण्याच्या दिशेने आपण 507 पायऱ्या चढत जातो आणि डोळ्याचे पारणे फिटते ते समोरचे दृश्य पाहून 200 फुटावरून सतत धोधो वाहणारा तो धारेश्वर धबधबा प्रथम आपल्या दृष्टीस पडतो. मंदिर कुठे आहे असे साहजिकच विचारावं लागतं, कारण आपण जेथे उभे असतो त्याच्या वरच्या बाजूला कातळघरात एक छोटासा दरवाजा दिसतो. या मंदिराच्या आत गेल्यावर शिवशंकराचं रूप दिसतं. बरं का मंडळी, मार्लेश्वर मंदिर हे पांडवकालीन आहे. मंदिरामध्ये सतत जातिवंत नागराज वास्तव्य करीत आहेत, तसेच मार्लेश्वर आणि मल्लिकार्जुन अशा दोन्ही पिंड्या स्वयंभू आहेत. शिवाय 2 नंदी असून उजव्या बाजूला कोपऱ्यात गिरजामाईचे स्थान आहे. त्याचबरोबर या देवाचे 360 मानकरी आहेत आणि पहिला मान चांभाराचा आहे. बरं का, या देवाचा मार्लेश्वराचा लग्न सोहळा दरवर्षी 12 जानेवारी ते 16 जानेवारी या कालावधीत असतो. लाखोंच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात सनई चौघड्याच्या गजरात मंत्रोच्चारात 33 कोटी देवांच्या साक्षीने हा लग्न सोहळा पार पडतो. असे हे मार्लेश्वराचे मंदिर संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत नवसाला पावणारे देवस्थान आहे. अशा या स्वयंभू देवताला आपण सर्वांनी वर्षातून एकदा तरी भेट देऊया. मग चला तर हे अर्ज विनंती करू कशाला, दूरध्वनीने निरोपाला कळली वार्ता मार्लेश्वराला संकट काळी धावून आला. हे अजान भोळे तुझे लेकरू चरणापाशी शंभू घेशील का, अन भोळी भावडी माझी भाषाही थोडी तू ऐकून घेशील का. हे कशी करावी तुझी प्रार्थना मलाच माहित नाही, तुझीच सेवा तूच करून घे कलावान मी नाही. कोणी माना कोणी मानू नका या तमचे काय, अन तुझ्याच घरची आम्ही लेकर तूच पिता तूच माय. शिवहराच्या दर्शनाला जायच न जायच
आता लगेच का.
हा हा लगेच लगेच. शिवहराच्या दर्शनाला जायच न जायच, आनंद पोटात माझ्या
काय भीमाशंकर,
आनंद पोटात माझ्या
अहो 12 ज्योतिर्लिंग,
आनंद पोटात माझ्या
शनि शिंगणापूर,
अरे बाबा मार्लेश्वर, आनंद पोटात माझ्या मावेना मावेना, आनंद पोटात माझ्या मावेना मावेना, आनंद पोटात माझ्या मावेना. या डोळ्यांची भूक काही जाईना, या डोळ्यांची ओ या डोळ्यांची भूक काही जाईना जाईना. करंभळी कुंडात भुजंग हो आक भुजंग मोठे मोठे आहे ना आक भुजंग हो आक भुजंग मोठे मोठे आहे ना तू मार्लेश्वरा शिवहरा शिवहरा मारळचा तू मार्लेश्वरा शिवहरा शिवहरा चुकलो आम्ही क्षमा करा शिवहरा शिवहरा चुकलो आम्ही क्षमा करा शिवहरा शिवहरा तू मार्लेश्वरा शिवहरा शिवहरा चुकलो आम्ही क्षमा करा शिवहरा शिवहरा मारळचा तू मार्लेश्वरा शिवहरा शिवहरा चुकलो आम्ही क्षमा करा शिवहरा शिवहरा तू मार्लेश्वरा शिवहरा शिवहरा चुकलो आम्ही क्षमा करा शिवहरा शिवहरा मारळचा तू मार्लेश्वरा